चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आता 100 तासाच्या आत होणार खांडसरी परवान्याच्या आवेदनावर काम। उत्तर प्रदेश सरकारने नव्या खांडसरीसाठी परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेला सोपे बनवले आहे, ज्यामुळे उद्योगांना केवळ 100 तासांच्या आत ऑनलाईन खांडसरी परवान्याची अनुमती मिळेल। नवा प्लांटसह स्थापनेसाठी आवेदन ऑनलाईनही जमा केले जाऊ शकते। राज्याचे साखर आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांच्या अनुसार विभागाने आवेदन जमा करण्याच्या 100 तासाच्या आत ऑनलाईन परवाना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे। ते म्हणाले, एक सोपी नीती आणि संगणकीकृत परवाना प्रणालीच्या सुरुवातीने 131 परवाने जारी केले आहेत, ज्यामुळे 34,550 TCD क्षमता आहे, जे 8 साखर कारखान्याच्या गाळप क्षमते इतकी आहे। सोप्या प्रणालीमुळे ग्रामीण भागामध्ये खांडसरी स्थापित केली जात आहे, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत आणि ऊसाचा वापर करण्यामध्ये मदत मिळेल। ऊस आयुक्त म्हणाले की 131 नव्या परवान्यांपैकी 14 महिला उद्योजकांद्वारा प्राप्त केल्या गेल्या आहेत।